आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि मॉरिशस दरम्यान सागरी सुरक्षितता आणि स्थानिक चलनात व्यापार वृद्धीसह 8 महत्वपूर्ण सामंजस्य करार. 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परत. मुंबईमध्ये होणाऱ्या वेव्ज 2025 पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींशी आज नवी दिल्लीत संवाद साधणार. अवकाश विकास संस्थेकडून अस्त्र या स्वदेशी बनावटीच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस या पॅसेंजर रेल्वेगाडीवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या संघर्षाची अखेर. 346 पोलिसांना वाचवण्यात यश तर 50 हल्लेखोर ठार. आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक पॅरा एथलेटिक्स ग्रँड प्री 2025 भारताचं वर्चस्व कायम. आता सविस्तर बातम्या. भारत आणि मॉरिशस दरम्यान सागरी सुरक्षा आणि स्थानिक चलनात व्यापार वृद्धीसह 8 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलम यांच्यात पोर्ट लुईसमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान मॉरिशसच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधानांचं नवी दिल्लीत आगमन झालं आहे. काल झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी विकसनशील देशांबाबत विविध विभागांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी सहमतीनं आणि सर्वसमावेशक प्रगती म्हणजे महासागर या भारताच्या नवीन धोरणाची घोषणा केली. मॉरिशस आणि भारताची समान उद्दिष्ट लक्षात घेऊन भारत मॉरिशसला संरक्षण आणि सुरक्षाविषयक मदत सुरूच ठेवेल अशी ग्वाही त्यांनी दिली. काल मोदी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारंभात मोदी यांना ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा सन्मान मॉरिशसचे अध्यक्ष धर्मवीर गोकुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मॉरिशसचा हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय आहेत. मुंबईमध्ये होणाऱ्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेच्या म्हणजे वेव्ज 2025 पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींशी आज नवी दिल्लीत संवाद साधणार आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या संधींबाबत अनेक देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त बोलणार आहेत. या परिषदेचा पहिला टप्पा मुंबईत 1 ते 4 या कालावधीत होणार आहे. अवकाश विकास संस्थेनं काल तेजस या लढाऊ विमानातून अस्त्र या दृष्टीक्षेपाच्या पलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या चंडीपूर इथून यशस्वी चाचणी घेतली. उडणाऱ्या लक्ष्यावर क्षेपणास्त्राचा थेट प्रहार यावेळी यशस्वी झाल्याचं दिसून आलं. संरक्षण संशोधन विकास संघटनेनं म्हणजे DRDO तयार आणि विकसित केलेलं अस्त्र हे क्षेपणास्त्र 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरच्या लक्ष्याला अचूकपणे नष्ट करण्यासाठी सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र याआधीच भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO हवाई दल अवकाश विकास संस्था हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि चाचणीत सहभागी असलेल्या सर्व चमूचं अभिनंदन केलं आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाण्यासाठीचं उड्डाण स्पेस एक्सनं शेवटच्या क्षणी लांबणीवर टाकलं आहे. भारताची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अमेरिकेचे अंतराळवीर बूच विल्मोर या अवकाश स्थानकात अडकून पडले आहेत. त्यांच्या जागी इतर 4 अंतराळवीर पाठवण्याची स्पेस एक्सची मोहीम आहे. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर गेले 9 या अवकाश स्थानकात अडकून पडले आहेत. पुढचं उड्डाण कधी होणार हे स्पेस एक्सनं अजून स्पष्ट केलेलं नाही. दरम्यान दोन्ही अंतराळवीर सुरक्षित असल्याचं नासानं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमध्ये बोलन जिल्ह्यात जाफर एक्सप्रेस या पॅसेंजर रेल्वेगाडीवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर बलोच लिबरेशन आर्मीचे म्हणजे BLAचे बंडखोर आणि पाकिस्तानी सैन्यातील संघर्ष 24 अधिक काळानंतर अखेर संपल्याचं वृत्त आहे. हल्लेखोरांना मारण्यासाठी आणि ओलिसांना सोडवण्यासाठीची लष्करी कारवाई मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. किमान 346 ओलिसांना वाचवण्यात आलं असून 50 हल्लेखोरांना मारण्यात आलं. मात्र या संघर्षात 21 ओलिसांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेटाहून खैबर पख्तुनख्वाची प्रांतीय राजधानी पेशावरकडे जाणाऱ्या या रेल्वेगाडीचं काल बीएलएच्या बंडखोरांनी अपहरण करून 400 अधिक प्रवाशांना ओलीस ठेवलं होतं. या संघर्षात 20 जास्त पाकिस्तानी सैनिकही मारले गेल्याचं वृत्त आहे. अमेरिका आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या चर्चेमधून पुढे आलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत रशिया तपशीलांची प्रतीक्षा करेल असं रशियानं म्हटलं आहे. सौदी अरेबियात जेद्दामध्ये विविध राजनैतिक स्तरांवर झालेल्या चर्चेबाबत रशियाला माहिती देऊ असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ज यांनी सांगितल्याचं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेशकोव यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पुढच्या काही दिवसांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये आवश्यक तपशील पुरवले जातील असं पेशकोव यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान जेद्दामध्ये झालेल्या चर्चेत रशियाशी युद्धाबाबत ताबडतोब आणि 30 दिवसांच्या हंगामी शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं युक्रेननं म्हटलं आहे. अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या चर्चेत युक्रेननं 30 शस्त्रसंधीसाठी तयारी दाखवली तर अमेरिकेनं युक्रेनला दिल्या जाणाऱ्या लष्करी मदतीवरील स्थगिती उठवण्याची तयारी दाखवली. दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज रशियाच्या पश्चिम भागातल्या कुर्स्क या भागाला अचानक भेट दिली. हरियाणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. हा विजय म्हणजे मुख्यमंत्री नायब सिंह चैनी यांनी केलेल्या विकास कामांवर जनतेनं टाकलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. या निवडणुकीत 10 नगर परिषदांमध्ये भाजपनं विजय मिळवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. ते विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. दरम्यान 14-16 मार्च दरम्यान ते आसामला भेट देणार आहेत. 15 मार्चला ते मिझोरामलाही जाणार आहेत. आसाम रायफल्सचा तळ ऐजॉलवरून झोखा स्क्वांगमध्ये हलवण्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. अमित शहा 16 मार्च रोजी गुवाहाटीत ईशान्येकडच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. बर्मिंगहॅम इथं होणाऱ्या इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज 16 फेरीच्या सामन्यांमध्ये अनेक भारतीय बॅडमिंटनपटूंचे सामने होतील. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना इंडोनेशियाच्या 3 जोनाथन क्रिस्टीशी होईल. महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत 28 मालविका बनसोडचा सामना जपानच्या 3 अकाने यामागुचीशी होईल. पुरुष एकेरीत 7 सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं काल पहिल्या फेरीत डॅनिश जोडी डॅनिश लुडगार्ड आणि मॅट्स वेस्टरगार्ड यांना पराभूत करून विजय मिळवला. नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्री 2025 भारताचं वर्चस्व कायम आहे. भालाफेकीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये पुष्पेंद्र सिंह, रिंकू रुहुडा आणि रितेंदर यांनी सुवर्णपदकं मिळवली. महिला विभागात भाग्यश्री जाधवनं बाजी मारली. 2 विविध स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 95 गेली आहे. महाराष्ट्रात विदर्भासह ओडिशा आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस येण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीमध्ये पुढच्या 2-3 विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि मॉरिशस दरम्यान सागरी सुरक्षा आणि स्थानिक चलनात व्यापार वृद्धीसह 8 महत्वपूर्ण सामंजस्य करार. 2 मॉरिशस दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परत. मुंबईमध्ये होणाऱ्या वेव्ज 2025 पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींशी आज नवी दिल्लीत संवाद साधणार. अवकाश विकास संस्थेकडून अस्त्र या स्वदेशी बनावटीच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस या पॅसेंजर रेल्वेगाडीवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या संघर्षाची अखेर. 346 ओलिसांना वाचवण्यात यश तर 50 हल्लेखोर ठार. आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्री 2025 भारताचं वर्चस्व कायम. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.